चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजय डेली शुगर मार्केट अपडेट आज बुधवार 19 ऑगस्ट 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजारात कमी मागणी होती। महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटीचा व्यापार 3360 रुपये ते 3425 रुपये राहिला, तर M30चा भाव 3450 रुपये राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30चा व्यापार 3304 रुपये ते 3340 रुपये राहिला। गुजरातमध्ये एसटीचा व्यापार 3251 रुपये ते 3255 रुपये राहिला आणि M30चा व्यापार 3281 रुपये ते 3291 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीचा व्यापार 3375 रुपये ते 3475 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3450 रुपये ते 3525 रुपये राहिला। एक्स फॅक्टरी बेसिसवर सीझन 2019-20 100 असलेल्या वर्ल्ड शुगरचा व्यापार 24,400 रुपये ते 24,800 रुपयांवर झाला। व्हाईट शुगर इकोमचा 100 सीझन 2019-20 चे एफओबी इंडिकेशन $371 ते $373 आहेत। लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $375.50 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $12.97 राहिला। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.828 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.4674 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3178 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $42.75 होते। इक्विटी सेन्सेक्स 86.47 अंक वाढून 38,614.79 वरती आला, तर निफ्टी 23.5 अंक वाढून 11,408.40 वर आला।